शनीच्या थोर उपासकांपैकी संत उदासी या भक्ताची शिंगणापुरी समाधी आहे. संत उदासींना बालपणी ग्रहपीडा आली. ग्रहपीडेतून सुटका व्हावी म्हणून त्यांनी शिंगणापुरी शनीची अखंड आराधना केली. श्री शनीच्या आशीर्वादाने उदासी महाराज कृपावंत झाले. जन्मभर पुजारी म्हणून राहून उदासी महाराजांनी शिंगणापुरी श्री शनीच्या सेवेसाठी काया झिजवली.
शिंगणापूर ग्रामी शनीच्या भक्ताची. शिंगणापूर ग्रामी शनीच्या भक्ताची शिंगणापूर।